오늘 자라지 파이디를 한 사람 정말 당신을 찾게 되기를
설렘 여러분 자 नमस्कार फ्रँचाईज स्कीम मधून अभय बोलतोय. सर तुम्ही सध्या कुठे प्रॉपर्टी सर्च करताय का परचेस करण्यासाठी? सॉरी सर, मला तुम्ही सांगू शकता का तुम्हाला कुठल्या एरियात प्रॉपर्टी पाहिजे? वन बी एच के, टू बी एच के सर? काय रिक्वायरमेंट आहे तुमची? वन बी एच के सर. हा सर, आमचा एक प्रोजेक्ट आहे अभिरुचि परिसर म्हणून. तुम्हाला ते पारे कंपनीचा कॉर्नर माहिती का सर? भाईमध्ये पारे कंपनी. एक मिनिट, तुम्ही सिंहगड मध्ये, सॉरी घायरीमध्ये बघा, सिंहगड कॉलेज आणि नवले कॉलेज आहे सर, मेडिकल कॉलेज. ते मग लक्ष्मी कॅफे बघा त्या रस्त्याला, मागच्या गेट. हा त्या रस्त्यावर आपण सरळ वरती गेलो ना सर, तिकडे आमचं एक म्हणजे सिंहगड कॉलेज, नवले कॉलेज पासून बॅक गेट पासून सरळ 700 ते 800 मीटर सरळ गेलो ना सर आपण, तर आमचा अभिरुचि परिसर म्हणून एक प्रोजेक्ट आहे सर. 25 एकरची टाऊनशिप आहे सर ती. तिकडे 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे 3 टाईपचे युनिट आहेत तुम्हाला. हा तिकडे 1 BHK, एक मिनटं सर, तुम्हाला 1 BHK तिकडे 450 स्क्वेअर फीटला भेटेल सर, कार्पेट एरिया, आणि त्याची प्राईस आहे सर तुम्हाला 35 लाख रुपये. हा बॅक साईडला बघा, आपण नवडे कॉलेजच्या बॅक साईडला एकदम एक्झॅक्ट लक्ष्मी कॅफे सर बघा, दुर्गा कॅफे का लक्ष्मी कॅफे शकते. हा तिथून आपण सरळ राजेश शाहू महाराज बँकेकडे जातो सर. आपण एक रस्ता लेफ्टला जातो, तो डायरेक्ट खाली जातो नवले बीच कडे, आणि एक रस्ता सरळ जातो वरती चिकन शॉप कडनं त्या रस्त्याला. हा म्हटलं तर कंस्ट्रक्शन चालू आहे सर त्याचं. जर आपण नवले ब्रिज पासून जर आपण मोजलं सर, तर 8 किलोमीटरच्या वर येणार नाही, कमी. हा कमी पण जास्त नाही सर, 8 किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स येईल सर. सर तुम्ही साईड विजिट करू शकता का? आम्ही सध्या ऑफर देतोय, आमची ऑफर 2 दिवसापर्यंत व्हॅलिड आहे सर, म्हणजे उद्यापर्यंत व्हॅलिड आहे सर. जर तुम्ही उद्या साईड विजिट जरी केली आणि जर तुम्हाला प्रोजेक्ट आवडला सर, आणि तुम्ही जर बुक केलं तर त्यावर आम्ही तुम्हाला 1% डिस्काउंट देतोय सर. सर बघा सर, आमचे 2 ऑफर आहेत. एक स्क्रॅच कार्ड डिस्काउंट आहे अप टू 50,000 रुपये, एक ऑप्शन अनलिमिटेड डिस्काउंट आहे अप टू 18 लाख रुपये, आणि तुम्हाला कुठलाही प्रोजेक्ट बुक करायला फक्त 25,000 रुपये बुकिंग अमाऊंट द्यायची सर. आणि जर तुम्हाला प्रोजेक्ट बघायचा असेल, साईट व्हिजिट करायचं असेल, त्यासाठी आम्ही कॅश सोल्युशन प्रोव्हाइड करतोय सर. तुम्ही नेक्स्ट ओके सर, ठीक आहे सर, मी तुम्हाला नेक्स्ट फ्रायडेला कॉल करतो इम्प्लिमेंट करण्यासाठी. ओके धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल, तुमचा दिवस बसतो.